93.5 Red FM.
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. कपूर अँड सन्स नावाचा सिनेमा रिलीज होतोय आज, ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि फवाद खान आहेत. फवाद बरोबर म्हणतोय का मी, का फवाड आहे, का फावडा आहे. पाकिस्तानी ऍक्टर आहे हा, आणि त्याला रेड एफ एमच्या टीमनी विचारलं की अरे ही फिल्म कशाबद्दलची आहे.
मूवी इज बेसिकली अबाउट आय थिंक अबाउट फॅमिली रिलेशन, फॅमिली टायज. इट्स अ स्वीट ड्रामेडी, आय थिंक इज द परफेक्ट वर्ड फॉर इट. अगर बीच में कोई रोम ड्रामेडी कर दे उसको तो कोई हर्ज नहीं, बिकॉज इट्स गॉट ऑल दीज एलिमेंट्स इन इट. इस पिक्चर में सब कुछ है, हीरो है, हीरोइन है, विलन है और डेथ भी है. सो मतलब आई फील दैट इट्स I feel very, very, very emotionally connected to the film. It's one of those films जो कि I definitely feel 10 साल बाद भी मैं बड़े चाव से और बड़े शौक से लोगों को दिया करूंगी. मुझे भी क्या, मैंने ये काम किया है. We had a blast shooting it.
कितने वे एक उत्तर दिले नहीं फवाद खान ने, इतक्या सहजा सहजी अर्थात आम्ही त्याला सोडलं नाही, पुन्हा तोच प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. And that's what's coming up in just a bit.
बोलना माही बोलना, बोलना माही बोलना.
मी आहे संग्राम. लक्षात ठेवा, वीकेंड की सेटिंग करून घ्यायची असेल तर facebook.com/rjsangram रेड एफ एम या माझ्या पेजवर जायला विसरू नका. 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो.